भाग 28 ख्रिस्ती परिवार इपिसकरास पत्र 5:21 आणि 1 पेत्र 3:1-9 इपिसकरास पत्र 5:21-64 जेव्हा एक कुटुंब येशू ख्रिस्तना मागे चालं व ते सत्यना मार्गावर चालं व ती आपल्या पत्नीवर प्रेम कर आणि पत्नी आपला पतीना मान राख परमेश्वर त्यांना वचनमा शिकव पती व पत्नी एकमेकसला मदत करणारा असत ते आपले लेकरसला परमेश्वर प्रेम करायला शिकवत आणि देवनी आज्ञाने पालन कराले लावत जा कुटुंब परमेश्वरनी आज्ञा पाळ विश्वास ठेव ते देवनी प्रार्थना करत आणि परमेश्वरनी आज्ञामा चालत.